डॉक्टर लुका रोज खाऊच खादगीच बारेत काय सांगावच हाये। हे रोजी डॉक्टर लुका समदे माणसां संग एक खूप मुख्य गोष्ट बोलताय। ते साधारण राहावच खादगीच बारेत अनेक त्याहकून हमले होवच उपयोगच बारेत हे कलिपा हरेकला रोजी खाऊतच राहतेत। अनेक हमी रोज खाऊच खादगीकून हमले काय उपयोग हायो चोवचा खूप जुरत हाये। डॉक्टर लुका एक चेलिकपणापास माय झालीच बारेत सांगूत यात सुरू करते। लियू जिंगजिया 35 साल भरलेली एक माईच बारेत अनेक थे काम काय करते। तिले 8 सालांची एक पोरगी काय हाये। त्यासाठी थे हर रोजी काम करूत अनेक घरचे काम करूत अनेक तिचे पोरीले नाचवचा अनेक संगीत पा तिले मदत करूत राहते। थे साधारण हर रोजी बारले मनवचा पीक पिकवूत राहते। थे रांधवचा काय तिले खूप पसंत। तिचे पोरीचं वजन रोजी रोजी जास्त होवचा थे ओडुकली। तवा तिचे पोरी तर बलवून तानी तू घरची खादगी खाऊतोस काही बाही अनेक बाहेरची खादगी काय खाथायस काय म्हणून पुसली। पण इथे पोरगी नाही मा म्हणून सांगली। तसा बाहेर नाही खाल्ले ना हे कहा इथला वजन होत आहे। खराबले दुष्प्रभाव आलू काय थे वैसात वजन भरवले प्रभावितम करतेत म्हणून आपण या जेंदी ऐकली। तवा लियू मिंगजिया काय कराव। लियू मिंगजिया हे परिशनता थे कामवानी आलोचना करत राहली। एक रोजी अपनेच दोस्तीनिले हे घटनेच्या बारेत सांगली। तव तिची दोस्तीन हे तिथला काहीच खराबा नाही करे तिथला परिशन नको होऊ म्हणून सांगलेवर लियू मिंगजिया हे गोष्टींत ओढकून तो माझे पोरिता मी मदत करू शकतो म्हणून म्हणली। लियू मिंगजिया तिची दोस्तीन एक चोकोटले दवाखान्याच्या बारेत सांगताना ऐकली। तव ते दवाखान्याच्या बारेत समजा चोवव म्हणून त्याने दोघीजणी मेरून दवाखान्यापा गेले। तेथला डॉक्टर कितीको माणसा हमी खावावच्या खादगीच्या बारेत आणि ते हमचे आंगापा कसं काम करतेयो कोणालेस नाही ठावा म्हणून सांगावचं सुरू केला। येते राहावचे काहीजणा अर्थ केले पाणी अविवेकिंचवानी राहले म्हणून सांगला। तवत हत्ती राहावचे लियू मिंगजिया थे ऐकून येते राहावचे पन्नाजानी मायंपनु माले एकिलेस नाही ठावा म्हणून तिजे मनसप म्हणली। आणि थती आलेले वालेनले डॉक्टर तीन रकमीच्या खादग्यांच्या बारेत सांगला। पौष्टिक आहार मांदयवच्या बारेत भाजीपाला अनेक पंडिगांच्या बारेत सांगला। तवा लियू मिंगजिया उठून उभा होऊन त्याच्या बारेत जरसी उदाहरण दे म्हणून म्हणली। तव डॉक्टर सांगूत समदे खांडंपा पौष्टिक आहार अनेक भाजीपालांपकाय मांद राहते म्हणलेना भाकरी अनेक पंडिंग भाजीपालांपकाय मांदयवच्या दिनस राहतेत। हे समदे सांगून डॉक्टर त्याहंता प्रश्न पुसवचा सुरू केला। आतापर्यंत सांगलेले गोष्टी खूप मुख्य होते। आताईने सांगलेले तीन खादग्यांचं काम काय होये एकला एकला एक एक जवाब सांगले। पण आखरीले डॉक्टर त्याहले बरोबरचा जवाब सांगला। त्याहन सांग हे तीन दिन्स एक एक कसं काम करते तो विवरण करून सांगला। अंदी पौष्टिक आहारच्या बारेत थे हमी काढवसाठी अनेक हमचं आंग चोकोट घट राहवसाठी काम देते। हे असला लेखर जन्मलेपणो 18 सालांपर्यंत वाढवसाठी हे खूप मुख्य होये। दुसरे काय म्हणले ना मांदयवचे दिन्स हमले शक्तीत देतेत। हे लहान पोरांले कितीको चोकोट आखरीले पंडिंग आणि भाजीपालांच्या बारेत हे भाजीपाला माणसाले एक प्रत्यक्ष कला देतेत। डॉक्टर हे समदे मेरून मिसळून माणूस वाढवले घट राहावले अनेक चोकोट राहावले अनेक तोंडावर कलयवले काय काम देतेत म्हणून सांगला। तवा लियू मिंगजियाले चोवचा खूप स्वस्त झाला। खादगी खावले तो अनेक स्वस्त झाला। मग डॉक्टर दुपारी कन्या खाऊन एक वाजता या म्हणून सांगला। तवा लियू मिंगजिया अनेक तिची दोस्तीन जवळ राहावचे एक हॉटेलप गेले। त्याने कन्या खाऊत सकर सांगले किलसिंच्या बारेत बोलूत ते हमले कितीको चोकोट म्हणूत अनेक डॉक्टर सांगलेला हमले खूप उपयोग हाय म्हणूत खुशी होवूत अनेक मंग होवच किलसी ऐकवले फिरून जाव म्हणून म्हणले। लियू मिंगजिया आपणाची दोस्तनीता एक प्रश्न पूसली थे दोस्तनीले ठावस की लियू मिंगजिया असं करते म्हणून। प्रश्न काय म्हणले ना तुझे जिनगणी पकाई खूप कलेना हायस की ती तर पूसले प्रश्नाच्या बारेत लियू मिंगजिया खूप अवचित होत आहे। पानी तीले ठावा काय मन लेना तीजे जिनगा निपा खुशी न रहो नहीं तो कले न रहो नहीं रहलो मनन पानी लियो मिंग जिया तीजे दोस्त निता असल कहाँ प्रश्न पूछ लीस मनन पूछ ली त्यासाठी तीजे दोस्तिन कहीं सालन चखलता तुझे जिनगा निपा मी देख ले खुशीता अतएन मी नहीं देखूत मनन सांगली त्यासाठी लियो मिंग जिया हो खरस हो ये कहीं सालम पनो माजे जिनगा निपा असल खुशी नहीं थी मनुन अनेक माजी पोरगी माजे पोड़स खूब वजन होवोच बारे खूब परेशान हो था मनुन सांगली तब लियो मिंग जिया ची दोस्तीन तुझे जिनगा निपा तुले खुशी तो देवचा यकला हाये मनुन सांगली पनी लियो मिंग जिया या जैंदी कवस त्याज बारे नया इकली तो मानुस अनेक दूसरा कोनिस नो है प्रभु झाले ले येसु क्रिस्तुस हो ये मनुन सांगली अनेक तीज दोस्तीन तीज जिनगा निपा येसु क्रिस्तुता कसा अपना चुरुदयपा कसा अंगीकार के लियो अनेक बाइबिल पले कही भगवंत चु गोष्टीन तो कहाडुन तीले दाकुली थे कोंती गोष्टी मलेना त्यासाठी मी तुम्हाले सांगाव काय मलेना काय खावुयो काय पिवुयो मनुन तुझे जीवच बारेत काय लयुयो मनुन तुझे आंगच बारेत चिंता नको करू खादगी दुन कै जीव कपड़ेन दुन कै आंग मोटे नोहेत की आबरी वोर हुडवच पाकरा देखा थे पेरेत नाही पीकता कापेत नाही कनग्यांपा भरून नाही ठेवते तरी पणे तुमचं सर्गप राहावच बाप त्यांत पोसतूस आहे तुम्ही त्यांदून काय श्रेष्ठ नोहा की तुमपनु कोणीस रहो चिंता करणे कोण त्याजे ऊचता हातभोर वाहडू सकुते की त्यासाठी तुम्ही त्याजे राजवाडेता अनेक नियतिता अंधी धांदरा तवा ते समजे तुमले देवच पडते उंदेच बारेत चिंता नको करा उंदेच दिवस त्याज घटनेच बारेत चिंता करते कोणते रोजच चिंता थेस रोजी होयेल लियू मिंगजिया हे समजे काय कटकने तीजे आलोचनांच बारेत सांगतायत म्हणून म्हणली कहा म्हणले ना हे समजेंच बारेत थे खूप चिंता करत राहते अनेक जास्त तीजे पोरीचे वजनाचे बारेत चिंता करताय तीजे दोस्तीन बायबिल पले अनेक काही वचनांता दाखवचा सुरू केली थे वचने हे सो येते यहोवा फिर कोटपर्यंत फिरेनसला राहतेस सेवा करावचे वालेंत देखून खुशी होय सकरीस तुझे कृपेपा हमता तृप्ती कर तवा हमी हमचे समदे दिवसांपा उत्साहना खुशीना राहतो तू हमता तकलीफ केले रोजांवरी हमी वाईटत भोगलेले सालांपर्यंत हमता खुशी कर सेवा करावचे वालेंवर तुझे कार्यत दाखो त्यांचे पोरनले तुझे प्रभाव दाखो हमचं भगवंत झालेला यहोवाचा आशीर्वाद हमवर राहून दे हमचे हातचे कामंता टिकून राहेजो कर कीर्तनालांचे पुस्तक 90:13-17 वचन लियू मिंगजिया अपनाचे दोस्तीनी संग चोवसाठी खूप मुख्य गोष्ट होये भगवंत हमचे कामंता टिकेजो करते यापनो एक भाग हमचे पोरी पोरानले मदत होते भगवंत हमता पोसू सकते थे कसा हो सकते यो चोवचा हमले कितिक जुरत हाये येसु क्रिस्त कुन हमसाटी भगवंताचे रक्षणता चोवचे कुन हे हमले समुस्ते याजबारेत बोलत राहतानी त्याने अनेक चालवचे किलेसी पजावो म्हणून ओडुकले त्यासाठी त्याने अनेक फिरून गेले पणी लियू मिंगजिया येसु क्रिस्तूचे बारेत अनेक त्याज जिनगणीचे बारेत अनेक जास्त चोव म्हणून आपणाचे मनात मानली त्याने फिरून किलेसीप गेलेवर थतिराहच डॉक्टर कितिको रकमीचे हमी खावचे दिनसांचे बारेत सांगाव सुरू केला आणि पौष्टिक पदार्थांचे बारेत नाही तो वाढवचेचे बारेत तुमचे लेकरांचे आंगता एक माडी होय म्हणून सोचा अतएन एक माडी बांधव मलेना तिजे बरोबरचे काम करावचे वाले पाहजेल त्याने माडी बांधव सुरू केले एक मौका तू थे काम करावचे वाले ता बंद केलेना माडीचं काम सरे नसला तसंच राहून जाते त्यासाठी तुले काम करावचे वाले पाहजेल तसंच वाहडवले काय पाहजे राहिलेली खादगीता नाही खाल्लेना पोरचा वाहडवचा काय कमी होते तवा लियो मिंगजिया समदे देशपा ठुगरे राहिले वाल्यांच्या बारेत सोचूत त्याहानी काय त्याहांचे लहानपणापा चकोटली खादगी नाही खाणे कोणूस त्याहानी तसा होवचं कारण होय म्हणून म्हणली अनेक दुसरी खादगीच्या बारेत कार्बोहायड्रेट अनेक मांदा येवचेचे बारेत हे शक्तीत देतेत डॉक्टर सार कार नाही तो सायकल मोटार चे बारेत आलोचना कर त्याहंपा राहचं पेट्रोल काढून टाकून दिले ना ते नाही चालेत. त्यासाठी ते चालव म्हणले ना कंपल्सरी पेट्रोल टाकावं लागेल. तसंच हे कार्बोहायड्रेट्स अनेक मांदयवचे वस्तू काही लेखरनले शक्ती आणि बढत देतेत. हेच नाही राहिले ना साधारण राहावची शक्तीतून काही खूप कमी शक्ती राहते. आता आखरीले पंडिंग आणि भाजीपालांचे नाही तो कलाचे बारेत देखून डॉक्टर त्याहांता घरचे आवऱ्यांचे बारेत आलोचना करा म्हणला. आवरण मनावचा घराले रक्षण देते. तुम्ही जरासी आवरण असलं राहिले ना गाई डोरा वासरा अंदर येऊन थती राहावची वस्तूंचा नाश आणि खराब करतेत. त्यासाठी कोणताही चकोट राहाव म्हणले ना आवरण मनावचा कंपल्सरी राहावं लागेल. तसंच आमचे आंगले कलादेवचे खावचे दिन्स आणि खादगी काही तसंच होये हे काही आंगले रक्षण देतेत. हे लेखरनले नाही राहिले ना खूप जल्दी लेखरा गिरेंकून पडतेत. त्यासाठी हे खावचे दिन्स लेखरांचा गिरेंपण वाचुतेत. तवा लियू मिंगजिया हे खूप स्वस्त होये आणि खूप चडर होये म्हणून म्हणली. तिले काही थेच पाहजेल पण हे दिनसंपनो रोजी किती खावं म्हणून ते तिजा हात वद्र उचलून हे प्रश्न पूसलेवर डॉक्टर हे ऐकून हे खूप चकोटला प्रश्न होये म्हणून म्हणला. मग तिथं 3x3 बारेत आलोचना कर म्हणला. म्हणून म्हणलेवर हमी रोजी 3 बार कन्या खातो त्यासाठी 3 फुटांले 3 रंगाची खादगी खाना एक मोका लेखरा जास्त खाल्ले ना नाही तो एक्सरसाइज करावचा विसरते तो तवा त्यांचं वजन बढावचा मौका आहे. लेखरा जास्त वजन हवचेले कारण काही औषधं आहेत पण ते साधारण नव्हते आणि हे रोगता खूप स्वस्त अंचना टाकू शकते. कितको प्रश्न पूसून झाल्यावर किल्ला सुटली पण लियू मेंगजिया आणि तिची दोस्तीन त्याने दोघी जणे त्याचे कुटुंबेनले सुखन राहावसाठी काम देवचे खूप जूक संदेशता हमी शिकलो म्हणून म्हणले. हे समदे गोष्टी बोलून झाल्यावर लियू मिंगजिया तिची दोस्तनीता येसू ख्रिस्तूचे बारेत पुसवचा आणि सुरू केली. त्यासाठी तिची दोस्तीन हमी कवचले आमचे व्यक्तिगत जिनगणिपा येसू संग राहले ना कवचले वाचवचा जीव घेतो म्हणून सांगली. तवा लियू मिंगजिया हे हमी कसं करू शकतो म्हणून पूसली. अंदी हमी पाप केलो म्हणून नाही तो भगवंताची पुढा गलती केलो म्हणून ते पापूस भगवंतपणू हमता दूर केला म्हणून हमी अंदी ओळखाव म्हणून तिची दोस्तीन सांगली. आणि ते बाईबिल पले काही वचनेंत काढून दाखवली. येसुख्रिस्तुपा विश्वासकून देलेला भाका विश्वास करावचे बाल्यांले देलेवानी समदेंता पापप बांधावचं झाला. गलती म्हणावचे पुस्तक 3:2-20 हमी समधी भगवंताचे पुढा पाप केलू म्हणून त्याचा अर्थ अनेक उदाहरण दुनिया समदा पाप केला तिथलाच नाही पण हमी पापचे गुन्हेगार होऊ अनेक खैदीना होऊ तो हमी येसू ख्रिस्तवर विश्वासानं हावू अनेक त्याहकून हमी भाका घेतलो. कोणता होय थे भाका कोण होय तो येसू ख्रिस्तुचा रक्षण करावचवाला होय म्हणून अंगीकार करते तो त्याहले अतयन एक नवी जिनगणी आणि कवचले वाचवचे जीवन राहतो मनावचास भाका होये. बाईबिल सांगताय झालेवर कोणीस रहो ख्रिस्तुप राहले ना थो नवी कल्ली जुन्ने बुडून गेले हदेक नवे झाले. दुसरी कोरिंथी 5:17 हे नवी कल्ली हमले नवी जिनगणी देवावच झाला. येसू ख्रिस्तु मी तुमले जीव देवावले आलो थे काय भरपूर देवावले आलो म्हणून सांगला. योहानची चोकटली खबर 10:10 तिथलाच नाही पण येसू ख्रिस्तु हमले कवचले वाचवचं जीव देतो म्हणून सांगला. भगवंत हे कलिता कितको प्रेम केला त्यासाठी आपणाचे एकुलतास एकवने जनुमलेले त्यावर विश्वास राहावचा हरियकला नाश नाही होये. कवचले वाचवचा जीव घेयजोग त्यात धाल्ला. आपणाचे लेखता हे कलिले तस्व्य करवले नाही धाल्ला पण त्याहून रक्षण होवसाठीस त्यात धाडवचा पल्ला. योहानची चोकटली खबर 8:16-17 लियू मिंगजिया हे खूप सस्ता आणि चोकट म्हणून म्हणली. हमची जिनगणी अतयन आणि कवचले कितीक चोकट हायो हे लेंग ऐकवले खूप औचित आणि अद्भुत आहे. हमी केलेले पाप कहा भगवंतपणू हमता दूर करतेत अनिक येसु त्यांता कसा माफी करते तवा तीजी दोस्तीन अनिक बाइबिल पले वचनालंत काहडून दाखवून वाचुली अनिक गेलेले सालंपा भगवंतले दूर राहून खराबले कामांकून तुमच्या मनसापा विरोध करावचे बुद्धीना राहावचे तुमता काही त्याजे अपनाचे पुडा राहावचे वाल्यांता निरुंपाक निर्दोषी कोणतास गुणा नसला करून उपकारासाठी रकात मांस राहावचे अंगाकून मरणेकून अतैन तुमता समाधान केला हमचा खुद चालना बोलना वागणूक अनेक हमचे स्वंत आलोचना करावचास भगवंतपणू हमता दूर केले पणी समाधान करावचा म्हणलेना हमचे पापांता हमी उचले नसला येसु ख्रिस्तूस आपणाच्या अंगावर पापांता उचलून त्यांता माफी केला हे भगवंताचे पुढा निरुंपक वालेवणे निंद नसले वालेवणे राहावसाठी मोख देते अतैन हमता त्याज कृपेना धुवून भगवंताचे पुढा निरुंपाक केला अनेक एक नवी जिनगणे अनेक कवचले राहावसाठी देला येसु ख्रिस्तुकून तू काही एक नवी जिनगणीपा राहाव म्हणून मंथायस्की म्हणून लियू मिंगजियता तिची दोस्तीन पुसली तवते हो म्हणून म्हणले तो मासंग मेरून तू काय हे प्रार्थना कर म्हणून म्हणले लियू मिंगजियची दोस्तीन म्हणले तव्वा तिची दोस्तीनी संग प्रार्थना करावचा सुरू केली प्रिय झालेला येसू मी पापी होवो तुझे पुढा पाप केलो म्हणून ओडुकलो तू माता रक्षण करावचा माले खूप जुरत हाये म्हणून माले ठावा तू माझ्या पापांसाठी सिल्वेवर मरून जाऊन अनेक तीन रोजना जीत होऊन उठलास म्हणून मी नमथाव माता रक्षण करावचा वाला म्हणून माझा प्रभू म्हणून मी तूता माझ्या जिनगणीपा ये म्हणून आह्वान करताव आमेन लियू मिंगजिया हे प्रार्थना केलेवर थे येसु ख्रिस्तुपा अर्थन राहावचे जिनगणिता अनेक एक नव्वे उद्देशना राहावचेता तिजे जिनगणिता कमुली अनेक आपणाच्या कुटुंबासाठी कन्यापाणी देवावचपा एक नवी खुशीता निवुल्ली तुम्ही काही येसु ख्रिस्तुपा एक खुशीची नवी जिनगणिता घेतू म्हणावच राहिले ना लियू मिंगजियाचेवणी वद्र केलेला प्रार्थना करून येसु ख्रिस्तुता तुमचे जिनगणिपा आह्वान करा